नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभेच्या दुसऱ्या पांवड्या खातीर आज मतदान. 13 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 88 लोकसभा सुवाता खातीर आज भार थारलो. 1118 उमेदवारांचो राजकी फुडार. मतदारांनी मोठ्या प्रमाणात भायर सरून विक्रमी मतदान करचे. तुमचे मत तुमचो आवाज. प्रधानमंत्र्यांचो युवा आनी बायलां मतदारांक उलो. चौथ्या पांवड्यावेल्या लोकसभा वेंचणुकेक उमेदवारी दाखल करपाची मुजत सोपली. आज छाननी 9 राज्यांनी 92 सुवात्यांचो वेंचणुको. लोकसभा वेंचणुकेच्या प्रचाराक गोंयांत नेट. फाल्यां प्रधानमंत्र्यांची मेच्या पहिल्या सप्तकांत घरमंत्री अमित शाह हांची प्रचारसभा. सभेचे तयारीचो नियाळ भाजपाचे बीएल संतोष, विनोद तावडे गोंयांत. आता पुराय खबरो. लोकसभेच्या दुसऱ्या पांवड्या खातीर आज मतदान जाता. सकाळी 7 वरांचेर मतदान सुरू जाल्या. ह्या पांवड्यात 13 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 88 लोकसभा सुवाता खातीर मतदान जाता. खेरीज आउटर मणिपूर लोकसभा विधानसभे खातीरूय मतदान ह्या पांवड्यार जातले. 88 लोकसभा सुवातांनी केरळान 20, कर्नाटकान 14, राजस्थानान 13, उत्तर प्रदेशान 8, महाराष्ट्रान 6, मध्य प्रदेशान 6, आसाम आनी बिहारान दरेकी 5, अस्तंत बंगाल आनी छत्तीसगडान दरेकी 3, जाल्यार मणिपूर, त्रिपुरा आनी जम्मू आनी काश्मीरान दरेकी 1 सुवाते खातीर मतदान जातले. 88 मतदारसंघांनी एकूण 1118 उमेदवार ह्या पांवड्यार वेंचणूक रिंगणात आसात. 59 पांवड्यांनी लोकसभेची वेंचणूक जातली. पहिल्या पांवड्या खातीर 19 एप्रिला 17 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 102 लोकसभा सुवाता खातीर मतदान जालां. पहिल्या पांवड्यार 1625 उमेदवार आशिल्ले. अरुणाचल प्रदेश आनी सिक्कीम विधानसभांच्यो वेंचणुकोय पहिल्या पांवड्यार जातल्या. 4 जूनाक 7 पांवड्यांची मेळून 1 मतमेजणी जातली. लोकसभेचे वेंचणुकेंत 14 पांवड्यावेल्या वेंचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाची मुजत काल सांजे सोपली. आज उमेदवारी अर्जांची छाननी जातली. उमेदवारी फाटी घेवन 29 एप्रील मेरेन मुजत आसा. 13 मेक जावपा आशिल्ल्या हे वेंचणुकेंत 9 राज्यां आनी 1 केंद्रशासित प्रदेशांत मेळून 12 लोकसभा सुवाता खातीर मतदान जातले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिशा, अस्तंत बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगण आनी जम्मू काश्मीरांत ह्यो वेंचणुको जातल्यो. इतले मजगती आज जावपा वेंचणुकेंत मतदारांनी मोठ्या प्रमाणात भायर सरून विक्रमी मतदान करचे असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. मतदारांक जितलो प्रतिसाद चड तितली लोकशाय घटमूट जाता. खासा करून बायलो आनी युवा मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करचे. तुमचे मत हो तुमचो आवाज अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ट्विट संदेशान म्हणला. काँग्रेस पक्षाचे दक्षिण गोंयचे उमेदवार कॅप्टन विर्यादो हांणी भारताच्या संविधानाविशी केल्ल्या वक्तव्याविशी काँग्रेस पक्षाचे फुडारी राहुल गांधी हांचे कडच्यान अजून खुलासो आयिल्लो ना. भाजप ह्या खुलाशाची वाट पळयता. कॅप्टन विर्यात हांचे वक्तव्य पळयल्यार काँग्रेस पक्ष संविधान बदलूंक सोदता अशें भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हांणी म्हणला. ते काल पणजे भाजपा मुख्यालयान खबराकाराकडे उलयताले. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात इनहेरिटन्स कर प्रस्तावावेल्यान तावडे हांणी काँग्रेसीचेर खर टिका केली. तावडे हांणी गोंयच्या दोनी लोकसभा मतदारसंघांनी प्रचाराच्या स्थितीचो नियाळ घेतलो. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आनी काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी हांणी आदर्श आचारसंहितेचो कथीत भंग केल्ल्याची दखल वेंचणूक आयोगान घेतल्या. वेंचणूक आयोगान भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा आनी काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांकां पत्र धाडून हे विशीं 29 एप्रील मेरेन सकाळच्या 11 वरां मेरेन जाप दिवची अशें म्हळां. सगळ्या स्टार प्रचारकांनी तांच्या राजकीय उलोवपांतल्यान उचेल्या दर्जो प्रस्थापीत करचो अशें वेंचणूक आयोगान ह्या चिटयेवरवीं म्हळां. वेंचणूक प्रचारा वेळार बसवारा राजस्थानांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केल्ल्या उलोवपांचेर काँग्रेस सीपीआय सीपीआयएम हांणी हरकत घेतिल्ली आनी तांच्या आड कागाळ दाखल केल्ली. कोट्टायम केरळांत काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांणी केल्ल्या उलोवपाचेर भाजपान हरकत घेवन कागाळ दाखल केल्ली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फाल्यां शेनवारा सांकवाळे हांगा जावपा आशिल्ल्या सभेच्या तयारीचो नियाळ मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी घेतलो. दोनूय लोकसभा सुवातांनी प्रधानमंत्र्यांचे सभे उपरांत मतां वाडटली अशी गॅरंटी मुखेलमंत्र्यांनी उक्तायली. प्रधानमंत्र्यांच्या सभेक सुमार 50,000 लोक हाजीर रावतले असो अदमास आनी नियोजन भाजपान केला. शेनवारा सांजेवेळा 5 वरांचेर सांकवाळ जुवारी नगरांत बिट्स पिलांनी फुडल्या मैदानाचेर प्रधानमंत्र्यांची सभा जातली. मुखेलमंत्र्यांनी सभेच्या सुवातेची पळोवणी केली. तांचे बरोबर पंचायत मंत्री माविन गुदीन, मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर, कुठ्ठाळचे आमदार आंतोन वास, आदले राज्यसभा खासदार नरेंद्र सावयकर, जयंत जाधव, चिखलेचे सरपंच कमलाप्रसाद यादव तशेंच पक्षाचे हेर पदाधिकारी, कार्यकर्ते, सरकारी अधिकारी हाजीर आशिल्ले. तिसऱ्या पांवड्याचे वेंचणुकेचो दीस लागी येता तसो गोंयांत लोकसभेच्या प्रचाराक नेट आयला. भाजपा आनी काँग्रेसीच्या स्टार प्रचारकांची वळेरी तयार आसा. पयली 27 एप्रिलाक प्रधानमंत्र्यांची सांकवाळी बिर्ला मंदीर लागसार मैदानाचेर प्रचारसभा जातली. 1 ते 3 मे मजगती घरमंत्री अमित शाह हांची उत्तर गोंयांत प्रचारसभा जातली अशी माहिती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेख तानावडे हांणी खबरां माध्यमांक दिल्या. भाजपाचे राष्ट्रीय संघटन महासचीव बीएल संतोष हांणी काल वेंचणुकेच्या तयारीचो नियाळ घेतलो. तांचे यजमानकीन उत्तर आनी दक्षिण गोंय मतदारसंघातल्या आमदारांची नियाळ बसका जाली. दरेक मतदारसंघात मतदारांक ओडपाचे नदरेन आमदाराचे जमिनी तयारीचो नियाळ हे बसकेन जालो. भारतीय संविधानाविशी वादावेल्यान तानावडे हांणी काँग्रेस पक्षाचेर खर टिका केल्या. दोनी सुवातो भाजपा जिखता असो विस्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी उक्तायला. भाजप हे खेपे तिसवाडी, दिवचल, सत्तरी, बार्देश आनी पेडण्या चडांचड आनी फाटले लोकसभा वेंचणुके परस चड आघाडी घेतलो असो विस्वास भाजपाचे उत्तर गोयचे उमेदवार श्रीपाद नायक हांणी उक्तायला. भारताच्या उदेंत्या आनी दक्षिणी वाठारांनी हे 4 दीस कालोराच्या ल्हाराची वा खर ल्हाराची परिस्थिती अशीच उरपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. बिहार, झारखंड, आंध्र प्रदेशाची दर्यादे, तेलंगण आनी उदेंत्या उत्तर प्रदेशांत हे कालोराचे ल्हार अशेंच उरतले. मध्य आनी उदेंत्य भारतांत तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस वाडून कालोराचे ल्हार खर जावपाचो अदमास आसा. ओडिशाची दर्यादेग, अस्तंत बंगाल आनी बिहारांत कालोराच्या ल्हाराची अशी परिस्थिती आसतली. तेवटेन उत्तरी अस्तंत भारतांत 26 ते 28 एप्रील मजगतीं पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरांत शिपडून पावस पडपाचो अदमास आसा. ईशान्य भारतांत शेनवारा आयतारा गडगड जगलां आनी वारें मारून पावस पडपाचो अदमास आसा. आयपीएल खेळा सर्तीन राती जाल्ल्या खेळांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून सनरायझर्स हैदराबादाक 35 धावण्यांनी हारयले. हैदराबादांत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचेर हो खेळ जालो. आदी फलंदाजी करतना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून थारयल्ल्या 20 षटकांनी 7 गडे वगडावन 206 धावण्यो काडल्यो आनी जैता खातीर सनरायझर्स हैदराबादाक 207 धावण्यांची मोख दवरली. हे मोखीक साप दितना सनरायझर्स हैदराबाद 20 षटकांनी 8 गडे वगडावन 171 धावण्यांमेरेन पावंक शकले. हो खेळ जिखूनय आरसीबी सर्तीच्या गुंतक्क्यांत 10व्या सुवातेरूच आसात. आज सांजे कोलकाता नायट रायडर्स आड पंजाब किंग्स खेळ जातलो. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. लोकसभेच्या दुसऱ्या पावण्या खातीर आज मतदान. 13 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 88 लोकसभा सुवाता खातीर आज थारतलो 1118 उमेदवारांचो राजकीय फुडार. मतदारांनी मोठ्या प्रमाणान भायर सरून विक्रमी मतदान करचे. तुमचे मत तुमचो आवाज प्रधानमंत्र्यांचो युवा आनी बायलां मतदारांक उलो. 14 पावण्यावेल्या लोकसभा वेंचणुकेक उमेदवारी दाखल करपाची मुजत सोपली. आज छाननी 9 राज्यांनी 92 सुवात्यांचो वेंचणुको. लोकसभा वेंचणुकेच्या प्रचाराक गोंयांत नेट. फाल्यां प्रधानमंत्र्यांची मेच्या पयल्या सप्तकांत घरमंत्री अमित शाह हांची प्रचारसभा. सभेच्या तयारेचो नियाळ भाजपाचे बीएल संतोष, विनोद तावडे गोंयांत. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.